वाचा मनसेन्द्रिये वा बुद्ध्यात्मना वा प्रकृतिस्वभावात् करोमि यद्यत् सकलं तस्मै नारायणाय समर्पयामि अच्युतं केशवं राम नारायणं कृष्णदामोदरं वासुदेवं हरि श्रीधरं माधवं गोपिकावल्लभं जानकीनायकं रामचन्द्रं भजे हरे राम।